श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे सप्तम सर्ग प्रारंभ। भगवान रामांच्या यज्ञात कुशलवाचे आगमन, सीतेचा पृथ्वीमध्ये प्रवेश, रामचंद्रांचा मातेला उपदेश। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, वाल्मिकीने असा उपदेश करताच कुशाची भ्रांती तत्काळ दूर झाली आणि अंतकरणातील संकल्पापासून मुक्त होऊन तो बाहेरील सर्व व्यवहार करीत वावरू लागला। एकदा त्या दोघा महाबुद्धिमान सीता पुत्रांना वाल्मिकीने असे सांगितले की या नगरीत जेथे तेथे रस्त्यावर सर्वत्र रामकथेचे गायन करीत तुम्ही फिरा। जर राघवांना ते ऐकावेची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याही पुढे गायन करा, पण ते जर तुम्हाला काही देऊ लागले तर तुम्ही घेऊ नका। अशा प्रकारे मुनींच्या आज्ञा मिळाल्यावर ते दोघे गायन करीत करीत फिरू लागले। ज्याप्रमाणे ऋषीने पूर्वी शिकवलं ते त्याप्रमाणे ते दोघे जागोजागी गायन करू लागले। आपले पूर्वचरित्र गायले जात आहे असे प्रभू रामाने ऐकले, तसेच ते गाणाऱ्या दोन मुलांची गायन करण्याची पद्धत अपूर्व आहे आणि ती स्वरतालाने युक्त आहे। हे काने येताच राघवांना कुतूहल वाटले, तेव्हा यज्ञकर्माच्या मधल्या विश्रांतीच्या वेळी नरशार्दूल राजा रामाने महामुनी राजे लोक पंडित वेदशास्त्र जाणणारे पौराणिक शब्दवेत्ते आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीतील वृद्ध लोक या सर्वांना एकत्र बोलावले आणि त्या दोन गायक बालकांनाही बोलावून घेतले। ब्राह्मण इत्यादी सर्व लोक मनात आनंदित झाले। राम आणि ते दोन बालक यांना पाहिल्यावर सर्वजण विस्मित झाले, त्यांची पापणीही हलेनशी झाली। ते सर्वजण परस्परात बोलू लागले की बिंबापासून प्रतिबिंब निर्माण व्हावे त्याप्रमाणे हे दोन बालक अगदी श्री रामांसारखेच आहेत। जर त्या दोघा बालकांना जटा नसत्या आणि जर त्या दोघांनी वल्कले धारण केली नसती तर ते दोघे व राघव यातील काहीच फरक आपणास कळला नसता। आश्चर्यचकित झाले लोक अशा प्रकारे परस्परांशी बोलत असतानाच त्या दोन मुनी कुमारांनी गाण्यास प्रारंभ केला आणि तेथे एक अलौकिक मधुर गीत सुरू झाले। ते मधुर गीत ऐकल्यावर अपराह्नकाळी रघुत्तम भरताला म्हणाले, या दोघांना 10,000 सुवर्ण मुद्रा दे। त्या दोघांनी त्या घेतल्या नाहीत। ते म्हणाले, हे राजा, आम्ही दोघे वनातील फळे मुळे खाणारे आहोत, आम्हाला या सुवर्णांचा काय उपयोग? असे म्हणून दिलेले धन न घेता ते दोघे वाल्मिकी मुनींच्या जवळ गेले। तथापच चरित्र गायले गेलेलं ऐकून श्रीराम विस्मयचकित झाले। ते दोघे बालक सीतेचे पुत्र आहेत हे कळल्यावर राम हे शत्रुघ्न हनुमंत सुषेण विभीषण आणि अंगदांना होणारे देवासमान असणाऱ्या महात्मा भगवान मुनिश्रेष्ठ वाल्मिकी मुनींना सीतेसह इकडे घेऊन या सभेमध्ये सर्व सभासदांचा विश्वास बसावा म्हणून जनककन्या सीतेने शपथ घ्यावी, त्यामुळे सीता ही निष्कलंक आहे हे सर्व लोकांना कळून येईल। ते वचन ऐकून सर्वजण अतिशय विस्मित झाले। रामांचे दूत मग वाल्मिकीकडे गेले आणि श्रीरामाने जसे सांगितले होते तसे त्यांनी वाल्मिकींना सांगितले। श्रीरामांचे सर्व हृदगत जाणून वाल्मिकी म्हणाले, उद्या लोकांच्या सभेत सीता शपथ घेईल। स्त्रियांच्या बाबतीत पती हा श्रेष्ठ देव असतो यात संशय नाही। ते ऐकून सेवक परत आले आणि त्याने मुनींचे वचन राघवांना सांगितले। ते ऐकल्यावर श्रीराम सुद्धा म्हणाले, हे राजे लोक हो आणि मुनी हो, तुम्ही सर्व लोकांनी सीतेची शपथ ऐका आणि त्यावरून ती शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे हे जाणून घ्या। असे राघवांनी म्हटल्यावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र महर्षी वानर हे सर्वजण कुतूहलाने पाहण्यासाठी सभेला आले। त्यानंतर मुनिश्रेष्ठ वाल्मिकी सीतेला घेऊन त्वरित तेथे आले। त्या ऋषींच्या मागोमाग येणाऱ्या किंचित खाली पाहत असलेल्या हात जोडलेल्या गदगद कंठ झालेल्या सीतेने यज्ञ मंडपात प्रवेश केला। ब्रह्मदेवांच्या मागोमाग येणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे वाल्मिकींच्या मागोमाग येणाऱ्या सीतेला पाहून लोक धन्य धन्य असे म्हणू लागले। तेव्हा सीतेला बरोबर घेऊन मुनिश्रेष्ठ वाल्मिकी लोकांच्या समुदायात शिरले आणि राघवांना म्हणाले, हे दशरथ पुत्र रामा, ही सीता पतिव्रता धर्माचे आचरण करणारी निष्पाप अशी असून सुद्धा हे रामा, लोकापवादाला भिऊन तुम्ही तिला भयंकर अरण्यात माझ्या आश्रमाच्या जवळ सोडून दिले होते, आता ही आपल्या शुद्धतेची खात्री देईल त्यास तुम्ही अनुज्ञा द्या। हे दोन सीतेचे पुत्र असून दोघे जुळे जन्मलेले आहेत। हे दोघे दुर्जय वीर तुमचे पुत्र आहेत हे सत्य आहे, तेच मी सांगतो। हे रघुकुल श्रेष्ठा, मी प्रजापतीचा दहावा पुत्र आहे, मी कधी खोटे बोललो आहे असे मला आठवत नाही। हे दोघे तुमचेच दोन पुत्र आहेत हे सत्यच मी तुम्हाला सांगितले। मी अनेक वर्षे खूप तपश्चर्या केलेली आहे। ही मैथिली जर अपवित्र आचरणाची असेल तर मला माझ्या त्या तपश्चर्याचे कोणतेही फळ मिळणार नाही. वाल्मिकीने अशा प्रकारे सांगितल्यावर राघवाने प्रत्युत्तर दिले, हे महात्म्यांनी सुव्रता, तुम्ही सांगितले ते तसेच आहे. तुमच्या सत्यवाक्याने मला सीतेविषयी विश्वास निर्माण झालाय. लंकेमध्ये सुद्धा सर्व देवांच्या समोर वैदेहीने अग्निप्रवेश करून शुद्धतेची खात्री दिली होती, म्हणूनच मी तिला माझ्या घरात प्रवेश दिला होता. तथापि हे ब्रह्मन, लोकापवादामुळे सती सीता निर्दोष असून सुद्धा मी पूर्वी तिचा त्याग केला होता. तुम्ही माझ्या या अपराधाची मला क्षमा करा. हे कुश आणि लव हे दोन पुत्र सीतेला माझ्यापासून झाले आहेत हेही मला माहित आहे. येथे सभेमध्ये शुद्धी सिद्ध झाल्यावर या सीतेवर माझी प्रीती राहील. त्यावेळी श्रीरामांचा अभिप्राय जाणून सर्व देव अतिशय उत्सुक होऊन ब्रह्मदेवांना पुढे करून हजारोंच्या संख्येने तेथे एकत्र आले. तसेच हजारो प्रजाजन सुद्धा आनंदित मनाने तेथे एकत्र जमले. त्यावेळी रेशमी वस्त्र धारण केलेल्या उत्तरेकडे तोंड करून परंतु दृष्टीखाली केलेल्या सीतेने हात जोडल्याने ती म्हणाली, जर मी मनाने सुद्धा रामाखेरीज अन्य पुरुषाचा विचार केलेला नसेल तर पृथ्वी देवी आपल्या पोटात मला आश्रय देव. सीतेने अशी शपथ घेताच तेथे भूमीच्या आतून एक अतिशय अद्भुत दिव्य आणि उत्तम असे सिंहासन प्रगट झाले. सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे ते सिंहासन दिव्य शरीर धारण करणाऱ्या नागराजाने उचलून धरलेले होते. त्या सिंहासनावर बसलेल्या भूदेवीने आपल्या दोन्ही हाताने जानकीला मोठ्या प्रेमाने धरले, तिचे स्वागत केले आणि शेजारी आसनावर बसवले. नंतर सिंहासनावर बसलेली सीता जेव्हा रसातळात प्रवेश करू लागली तेव्हा तिच्यावर सतत दिव्य फुलांची वृष्टी होऊ लागली आणि देवांच्या मुखातून अतिशय अद्भुत आणि फार मोठे धन्य धन्य असा शब्द बाहेर पडू लागला. सीतेने शपथ घेतल्यामुळे प्रचंड देह असणारे काही वानर चिंताग्रस्त झाले. आकाशात असलेले देव, अंतरिक्ष आणि पृथ्वी यावरील स्थावर जंगम प्राणी नाना प्रकारचे शब्द उच्चारू लागले. त्या शब्दामुळे काही जण चिंताग्रस्त झाले तर काही जण ध्यानपरायण झाले, काही जण श्रीरामांकडे पाहत राहिले तर काही जण सीतेकडे पाहून गोंधळून गेले. काही काळपर्यंत सर्व लोक स्तब्ध आणि निश्चेष्ट होऊन पडले. सीतेने भूमीमध्ये प्रवेश केलेला पाहून सर्व जग संभ्रमित झाले. भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सर्व महत्व जरी श्रीरामांना माहीत होते तरी ते माहीत नसल्याप्रमाणे दुःखाने सीतेविषयी शोक करू लागले. त्यावेळी ऋषींसहित ब्रह्मदेवाने रघुनंदनांना बोध केला. स्वप्नातून जागे झालेल्या माणसाप्रमाणे भानावर आलेल्या श्रीरामाने यज्ञाच्या उरलेल्या क्रिया समाप्त केल्या. नंतर एकत्र आलेल्या सर्व ऋषींना आणि ऋत्विजांना त्यांनी निरोप दिला. त्या सर्वांना पुष्कळ धन रत्ने इत्यादी देऊन श्रीरामाने संतुष्ट केले आणि नंतर लव आणि कुशे त्या दोघा कुमारांना बरोबर घेऊन प्रभू राम अयोध्येत आले. तेव्हापासून श्रीराम सर्व भोगापासून विरक्त होऊन सतत आत्मचिंतन करीत एकांतात राहू लागले. एकदा एकांतात प्रभू राम ध्यानामध्ये निमग्न असताना राम हे साक्षात नारायण आहेत हे जाणून मधुर भाषेने कौसल्या भक्तीने रामाजवळ आली आणि आनंदित मनाने नमस्कार करून प्रसन्न असणाऱ्या रामाला ती म्हणाली, हे ब्रह्मा, तू सर्व जगांचे आधिकारण आहेस, तू आदि मध्य आणि अंत यांनी रहित आहेस, तू परमात्मा परमानंद पूर्ण व जीवरूपाने शरीररूपी नगरीत शयन करणारा आणि सर्वांचा ईश्वर आहेस, तरी सुद्धा माझ्या प्रबल पुण्यामुळे तू माझ्या गर्भात जन्माला आलास. हे रघुत्तमा, आता माझ्या वृद्धापकाळी तुला काही विचारण्यास संधी मिळाली आहे. अजून सुद्धा माझा अज्ञानजन्य संसार बंध संपूर्णपणे तुटलेला नाही. तेव्हा हे विभो, ज्यामुळे या स्थितीत माझ्या संसार बंधनाचा नाश करणारे ज्ञान मला प्राप्त होईल त्याचा तू मला संक्षेपाने बोध कर. अशा प्रकारे वैराग्यपूर्ण वचन बोलणाऱ्या शुभ लक्षण संपन्न वृद्ध मातेला मातृभक्त दयाळू आणि धर्मात्मा श्रीराम म्हणाले, मोक्षाच्या प्राप्तीला साधनभूत होणारे तीन सनातन मार्ग मी पूर्वी सांगितले होते, ते म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. हे माते, सत्व इत्यादी गुणांच्या भेदामुळे भक्तीचे तीन प्रकार होतात. ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे त्या नगरा त्या प्रकाराची त्याची भक्ती वेगळी असते. जो माणूस हिंसा दंभ आणि मत्सर यांचा उद्देश मनात धरून भक्ती करतो, तसेच ज्याची भेददृष्टी असते व जो क्रोधी किंवा आग्रही असतो अशा माझ्या भक्ताला तामस भक्त म्हणतात. जो पुरुष फळाची इच्छा बाळगतो, जो भोगांची इच्छा करतो, तसेच जो द्रव्य आणि कीर्ती यांची इच्छा धरतो आणि भेदबुद्धीने स्वतःला व मला वेगळा समजून माझी पूजा करतो तो राजस भक्त होय. जो पुरुष परमात्म्याला समर्पण करण्याच्या भावनेने कर्म करतो अथवा कर्माचा क्षय करण्यासाठी निष्काम भावनेने किंवा हे माझे कर्तव्य आहे या भावनेने सगुण भगवंताची उपासना मानून भेदबुद्धीने कर्म करतो तो सात्विक भक्त होय. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी अखंडपणे समुद्रात लीन होत असते त्याप्रमाणे माणसाची मनोवृत्ती माझ्या गुणांच्या आश्रयानेच अनंत गुणांचे घर असणाऱ्या माझ्या ठिकाणी अविच्छिन्नपणे लागून राहते. तेच माझ्या निर्गुण भक्तियोगाचे लक्षण आहे. तेव्हा माझ्या ठिकाणी निष्कामपणाने आणि सातत्याने जी भक्ती उत्पन्न होते ती भक्ती भक्ताला माझी सारस्य सामिप्य साष्टी आणि सायुज्य अशी चार प्रकारची मुक्ती मिळवून देते. तथापि माझे भक्त माझ्या सेवेऐवजी अन्य काहीही ग्रहण करीत नाहीत. हे माते, भक्ती मार्गाचा हाच अत्यंतिक योग आहे. भक्तियोगाने माझा भक्त तीन गुणांचे पलीकडे जाऊन माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. ज्याला कोणतीही इच्छा नसते, जो हिंसेने रहित आहे, जो धर्माचे आचरण करतो अशा प्रशस्त कर्मयोगाच्या द्वारा माझे दर्शन, माझी स्तुती, माझी महापूजा करून माझे स्मरण आणि मला वंदन करून भूतांचे ठिकाणे मी म्हणजे ईश्वर आहे अशी भावना धरतो, आसक्ती सोडून असत्याचा त्याग करतो, महापुरुषांना अथवा वडीलधाऱ्या माणसांना बहुमान देतो, दुःखी लोकांवर दया दाखवतो, स्वतःशी समान असणाऱ्या माणसांशी मैत्री करून यमनियम इत्यादींचे पालन करतो, वेदात वाक्यांचे श्रवण करतो, माझ्या नावाचे गुणगान करतो, सत्संग करतो, सर्वांशी सरळपणाने वागतो, अहंकाराचा त्याग करतो, माझ्या भागवत धर्माची इच्छा धरतो आणि ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे असा माणूस माझ्या गुणांचे श्रवण करूनच अनायासे माझ्याप्रत येतो. ज्याप्रमाणे वायूच्या मार्फत गंध आपला आश्रय सोडून घ्राणेंद्रियात प्रवेश करतो त्याप्रमाणे योगाच्या अभ्यासात निमग्न झालेले चित्त आत्म्यामध्येच लीन होऊन जाते. सर्व प्राणीजातामध्ये आत्म्याच्या रूपाने मीच आहे हे त्या आत्म्याला न जाणता मूढ मनाचा माणूस केवळ बाह्य गोष्टीत रमून जातो. हे माते, कर्माने उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रकारच्या पदार्थाने मला संतोष होत नाही. प्राण्यांचा अपमान करणाऱ्या माणसाने जरी माझी पूजा केली तरी त्याने मी पूजेला जातो असे मात्र होत नाही. जोपर्यंत सर्व भूतामध्ये तसेच स्वतःच्या देहात मी ईश्वर आहे ही गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत माणसाने स्वतःच्या कर्माने प्रतिमा इत्यादीमध्ये देव म्हणून माझी पूजा करावी. जे कोणी स्वतःचा जीवात्मा आणि परमात्मा यामध्ये भेद करतात त्या भेदबुद्धीच्या सर्व माणसांना मृत्यू हा भय दाखवतो यात संशय नाही. म्हणून देहधारी सर्व भूतामध्ये मी एकटाच वास करीत असतो असे जाणून अभेदबुद्धी बाळगून माणसाने ज्ञान, मान आणि मैत्री या रूपाने माझी पूजा करावी. अशा प्रकारे चेतन शुद्ध असा मीच सर्व प्राण्यांचे ठाई जीव रूपाने राहत असतो हे जाणून बुद्धिमान पुरुषाने अंतःकरणपूर्वक सर्व भूतांना सतत प्रणाम करावा. म्हणून हे जीव आणि ईश्वर यात भेद आहे असे कधीही मानू नये. हे माते, भक्तियोग आणि ज्ञानयोग मी तुला सांगितला यापैकी कोणत्याही एकाचा अवलंब करून माणूस आत्यंतिक कल्याण प्राप्त करून घेतो. म्हणून हे माते, सर्वांच्या हृदयात मीच राहतो किंवा मी तुझा पुत्र आहे हे लक्षात घेऊन भक्तियोगाचे द्वारा जर तू सतत माझे स्मरण करशील तर तुला शांती प्राप्त होईल. श्रीरामांचे असे वचन ऐकल्यावर कौसल्या आनंदित झाली. हृदयात श्रीरामांचे सदा ध्यान केल्याने संसाराचे बंधन तोडून आणि तिन्ही प्रकारच्या गतीचे उल्लंघन करून ती परमगतीला गेली. रघुपतीने सांगितलेला योग कैकेयीला अगोदरच चित्रकूट पर्वतावर प्राप्त झालेला होता. श्रद्धा आणि भक्ती यांनी अत्यंत शांत झालेली कैकेयी रघुतिलक श्रीरामांचे चिंतन करीत असे. पुढे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर तिला दिव्य कांती प्राप्त झाली आणि तेथे ती दशरथांसह आनंदाने राहू लागली. याचप्रमाणे अतिशय निर्मळ मन असणारी लक्ष्मणाची माता सुमित्रा सुद्धा आपल्या पतीच्या जवळ पोहोचली. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे सप्तम सर्ग।